आकाशवाणी मुंबई। मनोज अणावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय। व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात। विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण टीजनबाई यांचं निधन। आणि देशभरात पावसाचा जोर कायम, मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरस्त पद्धतीनं वितरित केला। केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं।
ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो।
विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे। विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान प्रवासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला। 28,840 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 100 जास्त विमानतळं आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला। राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते। सरकारच्या जैवइंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं। राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते। इथेनॉल ही नवी संकल्पना नसून 100 जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं। ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्त्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेझ यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर अल्बानेझ यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं। भारत ही जगातली 4थी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या दोन देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे। व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे। हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या दोन देशांमधले संबंध महत्त्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहारीन, कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत। या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील। भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे। यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे। दरम्यान यात्रेकरूंचा चौथा जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला। या टप्प्यावर 6,731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले। दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉड्रिगेज यांनी दिली। या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. काँगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेनविरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 राखून पराभव केला आहे. भारतानं इंग्लंडसमोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या 3 फेरीत एलिझे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत 2 क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिला 7-6, 6-1 अशा थेट सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं 3 क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलडाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.